सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर महक तुमच्या सोबत आहे MH935 मध्ये. आणि खरंच अगदी कमाल धमाल रोबोट बनवणारा, 10 मिनिटाच्या आत सगळं जे सॅनिटाईज करता येणार आहे, 4 सेकंदात 99 प्रकारचे जास्त व्हायरस जे आहेत ते सॅनिटाईज करता येईल असा रोबोट बनवलेला आहे रोहित तापसवार याने, जो अजून शिकतोच आहे. त्याच्याशी आज आपण बोलणार आहोत.
या पुढे अजून तुला आयुष्यात काय करायचंय, रोबोटिक्स मध्ये पुढचं करिअर करायचंय, नेमकं काय करायचं?
रोबोटिक्स मध्ये तर करिअर करायचंय, अजून विविध प्रकारचे रोबोट बनवायचे जे जेणेकरून म्हणजे मानवी जीवनात ते युजफुल राहतील. आणि हे सगळं जे सामान आहे मला हे मेड इन इंडिया सामानांनी बनवायचंय, हीच माझी इच्छा आहे. आणि मोदीजींनी जसं की सांगितलंय की लोकल से होकल बनव, होकल से ग्लोबल बनव, तर तसं मला माझा स्वतःचा प्रॉडक्ट काढून हा स्वतः डेव्हलप करून मला माझा प्रॉडक्ट हा भारताच्या जनतेसाठी मला स्वतःला द्यायचा अशी माझी इच्छा आहे.
खूप छान रोहित, खूप छान. थँक्यू सो मच, तू एवढं छान काम करतोय आणि तू वेळ सुद्धा दिलास तुझा.
थँक्यू, थँक्यू मॅडम.
थोडी देर के बाद मुलाकात होगी सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर, लौट कर आऊंगी. बस यही पर रुकना है आपको. स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.